नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयच्या लोकांच्या फायद्या खातीर कामां जातली, गरज पडल्यार ते खातीर कायदेशीर उपाय करतले अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर सावंत हांणी पोरवरे विधिकार दिसाच्या कार्यावळींत उलयतना दिला. नुस्तें हे गोंयच्या जिणेचो भाग, ताका लागून नुस्तें पोसवण, नुस्तेमारी आनी शाश्वत पद्दतीन एक्वाकल्चर करपाची गरज मुखेलमंत्र्यांनी उक्तायल्या. 11 जानेवारी दिसा दिवचल शारांत लायन्स रिपब्लीक रन ही कार्यावळ आयोजीत केल्या अशी माहिती दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी पत्रकार परिशदेंत दिल्या. आनी गोंय सरकारच्या मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा येवजणे खाला आयज सुमार 900 भाविक वालंकिणी यात्रेक वचपाक भायर सरले. पुराय खबरो. फाटल्या कांय वर्सांत सरकारान राज्यांत जायती उदरगतीची कामां केल्यात. फुडाराक गोंयच्या लोकांच्या फायद्या खातीर कामां जातली, गरज पडल्यार ते खातीर गरजेचे कायदेशीर उपाय करतले अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिला. पोरवरे विधिकार दिसाच्या कार्यावळींत ते उलयताले. ह्या वेळार सभापती गणेश गांवकार, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, नॅशनल फॉरेन्सीस युनिवर्सिटीचे डॉ J.M. वेस आनी हेर आदले आमदार हाजीर आशिल्ले. 2000 वर्सा उपरांत राज्यांत पर्यटन आनी हेर उद्देग धंदे वाडले, राज्याची उदरगत जाली, अशें कांय दुष्परिणामूय दिसून आयले. वाडपी उद्देगीकरणा वांगडा गोंयांत स्थलांतर जावपाचें प्रमाणूय वाडलें. ह्या स्थलांतरीत कामगारांक लागून कांय समस्या निर्माण जाल्यात, हाका लागून थळाव्या लोकांक त्रास जातात ते आमकां खबर आसा. हे बाबतीन योग्य वेळार आमी योग्य निर्णय घेतले अशें मुखेलमंत्र्यान सांगला.
खूप कमी राज्यांनी आसा, पण आमकां गोंय राज्यानंतर लॅजिस्लेचर डे हो फोरम आसल्या कारणान त्यो एक्स लॅजिस्लेचरांच्यो सगळ्यो समस्या आमकां मांडपाक मेळटा. निमित्तात आमचें मन उक्तें करपाची संद आमकां ह्या दिसाच्या निमित्तात मेळटा. आमी पळयता की वेरियस वेगवेगळे लॅजिस्लेचर डेच्या निमित्तात हांगासर सगळ्या जाण एक्स एमएलए परत एकदा विधानसभेत येवपाची आनी सगळ्या जाणांक मेळपाची एक व्हड संद हांगासर मेळटा.
फाटल्या कांय वर्सांत गुन्यांव आनी गुन्यांवकाराची पद्दत बदल्ल्या. हे खातीर डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा, फॉरेन्सीक विज्ञान ह्या विशयाचें गिन्यान असप गरजेचें आसा अशें डॉ व्यास हांणी सांगले. सभापती गणेश गांवकार हांणी आपलें मत उक्तायतना सांगले की
गोंय विधानसभेची औपचारीक उक्तावण जाले. आमकां हो दीस जो पळय आसा तो लोकशायेचो आखंडार म्हणून खेळूंक जाय. विधानसभा सुरवातीस सावन गोंयांत लोकशायेची देऊळ म्हणून उबी रावल्या. हांगाच आमच्या लोकांच्या आवाजाक अभिव्यक्ती मेळटा.
विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी आयच्या विधिकार दिसाच्या कार्यावळींत उलयतना सांगला की
ऑनर अँड प्रिव्हिलेज टू अड्रेस अ फोरम ऑफ लॉ मेकर पीपल चॉईसीस. तशेंच 9 जानेवारी 2023 विलेज कुसा तुमचे मुखार हांव जेन्ना उलयिल्लो आनीक त्या वेळार 3 क्रिटिकल इश्यू तुमचे मुखार आमी मांडलेले. खास करून आमचे माणकुलें गोंय सांबाळपाक तुमचे इंटरवेंशन, जेन्ना हांव इंटरवेंशन म्हणटा पॉझिटिव्ह आनी इफेक्टीव्ह इंटरवेंशन एज स्टेट्समॅन वॉज रिक्वायर्ड देन
नुस्तें हे गोंयच्या खऱ्या जिणेचो भाग, जाका लागून नुस्तें पोसवण, नुस्तेमारी आनी शाश्वत पद्दतीन एक्वाकल्चर करपाची गरज आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला. गोंयान नील क्रांतीच्या माध्यमांतल्यान ब्लू इकॉनॉमीक पर्जळीत फुडार आसा अशें तांणी म्हटलें. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणेचो लाव घेवन गोंयान एक्वाकल्चर आनी मरीन लायफ सांबाळून शाश्वत पद्दतीन नुस्तें पोसवण आनी नुस्तेमारी मालाक फुडें व्हरपाक सरकार काम करता अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. 3 दिसांच्या गोवा एक्वा मेगा फिश फेस्टिवलाच्या फाटभुंयेर आयोजीत नुस्तेमारी आनी एक्वाकल्चर ह्या राष्ट्रीय परिशदेच्या उक्तावण सुवाळ्या वेळार ते उलयताले. 9 ते 11 जानेवारी ह्या काळांत गोंय नुस्तेमार खात्यान पणजे दयानंद बांदोडकार मैदानाचेर ह्या महोत्सवाचें आयोजन केलां.
Every person has a favorite fish. Every person knows the fish market and all of them have convinced they are all right. But behind every plate of fish, there is a real efforts. Our fish folks go out early, work long hours. Their work is not easy and it requires the skills, patience and courage. This festival gives us the chance to recognize and to express the gratitudes. This event is important because it celebrates the fish and fisheries as a part of the Goa's culture and is also bringing the knowledge planning into the same place.
यावेळार नुस्तेमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर आणि गोंयच्यो नुस्तें पोसवण आणि हेर येवजण्यांविशी म्हायती दिली. दिवचल लायन्स क्लब आणि वेदांता सेजा गोवा हांच्या जोडपालवान आयतारा 11 जानेवारीक दिवचल शारांत लायन्स रिपब्लीक रन ही कार्यावळ आयोजीत केल्या. दिवचल हांगसर घेतलेल्या पत्रकार परिशदेंत दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्टी हांणी म्हायती दिली. ह्या विशयार उलयताना डॉ शेट्टी हांणी सांगलें की येता त्या आयतारा 11 तारखेर सिद्धेश आमोणकर समर्पित आणि वेदांता सेजा गोवा हांच्या आधारान ही कार्यावळ जातली. सुमार 800 लोक हातून वांटेकार जातले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
गोंय सरकारच्या मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा येवजणे खाला आयज सुमार 900 भाविक वालंकणी यात्रेक वचपाक भायर सरले. आयज मडगांव सावन भायर सरिल्ले खाशेले रेलगाडयेक समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी निरोप दिलो. ह्या येवजणे खातीर गोंय सरकारान 10 कोटी रुपयांची तजवीज केल्ली आसून तातूंतले 2 कोटी रुपया आतां मेरेन खर्च केल्यात. उरिल्ल्या 8 कोटी रुपयांतल्यान आनिकूय अश्यो यात्रा जातल्यो. हेच येवजणे खाला 19 जानेवारी दिसा अयोध्या हांगा वचपी रेलगाडी मडगांवच्यान भायर सरतली अशें तांणी सांगले. आयज सकाळी 10 वरांचेर वालंकणी वचपी भाविकांक घेवन मडगांव रेल्वे स्टेशना वयल्यान गाडी भायर सरली. फाल्यां 10 जानेवारी दिसा सकाळी ही गाडी वालंकणीक पावतली. उपरांत सगळ्या भाविकांक वालंकडी चर्चीन सायबिणीच्या दर्शनांक व्हरतले. थंय मीस जातले. उपरांत रातच्या 10 वरांचेर ह्या भाविकांक घेवन परत गोंया येवपा खातीर रेल्वेगाडी भायर सरतली. 11 जानेवारी दिसा रातच्या 11 वरांचेर ही गाडी मडगांवां पावतली. आत्मोद्धार संघ सांखळीच्या प्रोग्रेस हायस्कूल सांखळीचे विज्ञान आणि कला प्रदर्शन फाल्यां शेनवारा 10 जानेवारी ते सोमारा 12 जानेवारी अशे 3 दीस जातले. सांजे 5:30 मजगती जावपी हे प्रदर्शन सगळ्यां खातीर उक्ते आसतले. कला आणि विज्ञान प्रदर्शनाच्या उक्तावण सुवाळ्याक पद्मिनी फाउंडेशनचे अध्यक्ष सुलक्षणा सावंत मुखेल सोयरी म्हूण हाजीर आसतली. तांचे सांगतान शिक्षण खात्याचे उपसंचालक डॉ उदय गांवकर हाजीर आसतले. कला आणि विज्ञान प्रदर्शनात चडांत चड लोकांनी हजर रावचे असे आवाहन सांखळी प्रोग्रेस हायस्कूलच्या जाळवणदारांनी केला. बिंब परिवार दिवचल कोकणी सेवा केंद्र आणि साखळी कोकणी सेवा केंद्राच्या जोडपालवान आयतारा 11 तारखेर बिंब मासिकाचो रौप्य महोत्सवी भतग्राम विशेषांक प्रकाशन सुवाळो दिवचल शारांत जातलो. ही कार्यावळ दिवचलच्या छत्रपती शिवाजी महाराज शाळा संकुलांत 9:30 जातली. उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आसतले. फोंडेच्या कदंबा बसस्थानका लागसार 80 कोटी रुपया खर्चून उभारिल्ल्या वाहतूक अंडरपास प्रकल्पाचे काल मंत्री दिगंबर कामत हांच्या हस्तुकी लोकार्पण झाले. या वेळार वीज मंत्री सुदीन ढवळीकर, सरपंच रामचंद्र नाईक, उपसरपंच चित्रा फडते आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. या वेळार उलयतना भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी सांगले की या अंडरपासाचे काम दर्जेदार पद्दतीन जाला, लोकांक ताचो निश्चितपणान फायदो जातलो, तशेंच येरादारी खातीर हो अंडरपास प्रकल्प वरदान थारतलो असो विश्वास मंत्री कामत हांणी उक्तायलो. खेळ सॅफ फुटसाल सर्ती खातीर अखिल भारतीय फुटबॉल महासंघान जाहीर केल्ल्या भारतीय दादल्यांच्या पंगडान गोंयचो गोलरक्षक ऑझेन सिल्वा हाची निवड झाल्या. ही सर्त थायलंडात 14-26 जानेवारी ह्या काळात जातली. ह्या आधी फुटसाल आशिया कप सर्तीच्या पात्रता फेरयेत ऑझेन हांणी भारताचे प्रतिनिधित्व केल्ले. गोंय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कायतान फेर्नांडीस हांणी ऑझेन सिल्वा हांचे अभिनंदन केला. हवामान पणजे वेधशाळेन दिल्ले म्हायती प्रमाण आयज पणजेन चडांत चड तापमान 32.8 डिग्री सेल्सियस आनी उणे 20 डिग्री सेल्सियस नोंद जाला. मुरगांवात चडांत चड तापमान 33.8 डिग्री सेल्सियस आनी उणे 20.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला. परतून एक फावट मुखेल खबरो. गोंयच्या लोकांच्या फायद्या खातीर कामां जातली, गरज पडल्यार ते खातीर कायदेशीर उपाय करतले अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर सावंत हांणी पर्वरे विधिकार दिसाच्या कार्यावळींत उलयतना दिला. नुस्तें हे गोंयच्या जिणेचो भाग, ताका लागून नुस्तें पोसवण, नुस्तेमारी आणि शाश्वत पद्दतीन एक्वाकल्चर करपाची गरज मुखेलमंत्र्यांनी उक्तायल्या. 11 जानेवारी दिसा दिवचल शारांत लायन्स रिपब्लीक रन ही कार्यावळ आयोजीत केल्या अशी माहिती दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी पत्रकार परिषदेंत दिल्या. आनी गोंय सरकारच्या मुखेलमंत्री देवदर्शन यात्रा येवजणे खाला आयज सुमार 900 भावीक वालंकणी यात्रेक वचपाक भायर सरले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.